नमस्कार नमस्कार नमस्कार. तर सुरू करायच्या आधी आपण हे यूट्यूबवरती ऐकत असाल तर खाली चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. स्पॉटीफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही पॉडकास्टच्या ॲपवरून हे ऐकत असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल. बाकी एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो. ठीक आहे, तर आपला सीझन 2 आपण 16 जानेवारीला सुरू केला, तेव्हापासून ते आतापर्यंत आपण 10 वेगवेगळे एपिसोड बनवले आणि त्याला जो मिळालेला प्रतिसाद त्यासाठी समस्त आपल्या श्रोतृवर्गाला धन्यवाद देऊन आपण आजच्या या शेवटच्या भागाची सुरुवात करू. शेवटचा म्हणजे सीझन 2 शेवटचा भाग आणि असाच एक धावता आढावा घेऊ या मागच्या 10 एपिसोडमध्ये काय काय झालं, काय काय समजलं, काय काय केलं वगैरे, आणि पण पुढच्या सत्रामध्ये काय करू याची पण थोडीशी एक कल्पना देऊ म्हणू, किंवा आपली पण काहीतरी कल्पना आपल्याला तयार करता येईल असा सगळा आढावा घेऊन आज आपण इथे आलेलो आहोत. आणि आपला मित्र पराग सध्या प्रवास करत असल्यामुळे तो इथे नाहीये, पण आपण शेवटी त्याच्याकडून पण काही 2 शब्द ऐकूच. पण यस, हिअर वी आर.
येस, तर पहिल्या सीझन नंतर धारिष्ट्य थोडं वाढलं, म्हणलं की लोक ऐकतात, प्रतिक्रिया देतात, त्यांना आवडतंय असं दिसतंय. थोडा ग्रुप आला आणि मग आम्ही सीझन 2 कामाला लागलो. आणि पाहता पाहता आम्हाला हे करता करता वर्ष झालेलं आहे बरं का, म्हणजे याच्यामध्ये बरेच आमचे कलबत चालले, चिंतन बैठका झालेल्या आहेत आमच्या आणि मित्रपरिवाराकडून सतत फीडबॅक मिळालेला, प्रोत्साहन मिळालेलं आहे. आणि ह्या निमित्ताने मग आम्ही दुसरा जो सीझन केला, दुसरा भाग, तर त्यात आम्हाला असं वाटलं की आमचं बडबड तर बरीच करून झाली आहे, तर आता आम्ही आधीच जे विषय चालले होते त्यात आमच्यापेक्षा जास्ती कळणारे त्यात तज्ज्ञ मंडळी जी आहेत त्यांना घेऊया आणि काही नवीन विषय सुचत गेले. तर असं म्हणून आम्ही आमचे जे जवळचे ओळखीचे किंवा मित्रांचे मित्रांचे मित्र जे असतील अशा लोकांशी संपर्क केला, तर त्यांनी पण आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला. तर त्यापैकी जे 10 एपिसोड आमचे झालेत ते आम्ही ह्या दुसऱ्या भागात प्रदर्शित केलेले आहेत. बरेचसे अजून लाईन अप आहेत, ते आम्ही करू पुढच्या सीझन मध्ये नक्की. पण एकंदरीत मला खूप मजा आली ह्या दुसऱ्या भागामध्ये. त्याचं मुख्य कारण म्हणजे दुसऱ्यांचे विचार ऐकायला मिळाले. आम्ही थोडे वेगळे प्रयोग पण केले, म्हणजे कसं की आधी रोहित आपण फक्त ऑडिओ फॉर्मॅट, पॉडकास्ट म्हणजे ऑडिओ फॉर्मॅट अशाच स्वरूपात आम्ही आपण चालू केलं, राईट. पण नंतर हळूहळू लक्षात आलं की पॉडकास्ट ही संकल्पना मराठी माणसात अजून रुजलेली नाहीये, त्यांना ते पॉडकास्टचा ऍप कुठला असतं, डाऊनलोड कसं करा, इतके टेक्स हवी सगळे जण नाहीयेत. पण युट्यूब प्रत्येकाच्या हातात आहे, त्याच्यामुळं युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत ऑडिओ माध्यमातच का होईना पोहोचावं असं वाटलं आणि त्याच्यामुळं आम्ही जास्ती लोकांपर्यंत नक्की जाऊ शकलो आणि त्यांच्या प्रतिक्रिया पण कळू शकल्या.
आणि इनफॅक्ट मला असं वाटतं की आपण या विषयावरतीच विचार करत असताना आपण विनायक पाचलक बरोबर पण बोललो आणखी आणि त्याच्याकडून पण यालाच पुष्टी मिळाली असं म्हणू, त्याला दुजोरा मिळाला की अरे हे तर युट्यूब इज द सेकंड लार्जेस्ट सर्च इंजिन रे. तर आय थिंक मला वाटतं की ते सगळं बरोबर वेळ झालं या गोष्टी की अरे हा आपल्याला करायचं नाही करायचं आणि नंतर मग ठीक आहे हा मग करून बघू ना काय, तसे शेवटी करून बघू ना याच धर्तीवरती तर हा सगळा पॉडकास्ट सुरू आहे, तर वाय नॉट. पण आय थिंक इट इज गुड. मलाही असं वाटतं की पहिल्या भागाला आपण फक्त स्पॉटीफाय आणि ते ऍपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट इथे होतो, आता जरासं युट्यूबमध्ये जरासं एक वेगळी जरा डायमेन्शन आली आहे. मला वाटतं की लोकांना युट्यूबवरती क्लिक करायला जास्ती असं सहज आणि इझी वाटतं रादर दॅन क्लिकिंग ऑन अशी एलियन स्पॉटीफाय वाली लिंक. तर पण ठीक आहे, मला वाटतं की या याच्यामध्ये जे आपल्याकडे पाहुणे म्हणून लोक आले त्यांचा पण बराच सहभाग, हातभार या दुसऱ्या सीझनला लागलेला आहे, त्यामुळे सगळ्या त्या लोकांचाही खूप धन्यवाद. मला आठवतं आपण सर्वात पहिला आपण एपिसोड केला 16 जानेवारीला, तो होता केतन बरोबर ना,
केतन देशपांडेचा. आता केतन फ्युएल ही एनजीओ चालवतो, ज्यांनी आमचा एपिसोड ऐकला असेल त्यांना सगळ्यांना माहित असेल. तर केतनी त्याचं काम जे आहे ते कौशल्य आधारित शिक्षण म्हणजे स्किल बेस्ड लर्निंग वर त्यांनी त्याचं केंद्रित केलेलं आहे. आणि लाखो मुलांना, भारतातल्याच नाही तर भारताबाहेरच्या पण मुलांना, आफ्रिकेत असो, साऊथ ईस्ट एशियामध्ये असो, त्याचे विविध उपक्रम तो राबवतो. आणि लाखो मुलांना त्यांनी कौशल्य आधारित शिक्षण दिलेलं आहे, त्यांना करिअर गायडन्स दिलं आहे. आणि आता एवढंच नाही तर तो त्यांनी पुण्यात स्वतःची एक स्किल बेस्ड इन्स्टिट्यूट चालू केली आहे.
मला वाटतं की सुरुवात चांगली झाली होती आपली त्याच्यावरून, की एक आपण केतन बरोबर बोललो, त्याच्या सगळ्या कामाची जर अशी माहिती मिळाली. इनफॅक्ट मला आठवतंय की त्याच्यानंतर आपण हा जेव्हा एपिसोड रिलीज केला त्यानंतर त्याच्या विद्यार्थ्यांमधून पण बऱ्याच प्रतिक्रिया आल्या होत्या. तर एकूणच हा शिक्षण किंवा कौशल्य आधारित शिक्षण हा हा विषय जो आहे तो सध्याच्या रोजगार या प्रश्नाशी पण जरासं निगडीत असल्यामुळे कदाचित हा हा भाग असेल. पण मला असं काय वाटत आलं की आपण बऱ्याच विषयांना असं एक तोंड ओळख केली, बऱ्याच विषयांची बऱ्याच विषयांना हात घातला, की ज्याच्यानंतर असं बऱ्याच काही वेळा असे पण प्रतिक्रिया आली की हा म्हणजे मे बी थोडा और चलेगा, म्हणजे जरास अजून याच्यामध्ये डीप जाता येईल का. आणि हा विचार आहेच आमच्या मनात कायम की अजून काय करता येईल, किंवा एखाद्या विषयावरती अजून जरासं डीप जाता येईल का, किंवा ते जाणं कितपत योग्य आहे, किंवा त्याच्यावरती किती अभ्यास करावा लागेल, किंवा पण ह्या सगळे प्रश्न आहेत. पण एक मात्र सांगावं असं वाटतं की ह्या प्रतिक्रिया येत राहू देत, म्हणजे आम्हाला काहीतरी याच्यावरती आमचं जे काही विचार मंथन चिंतन मंथन जे होतंय ते करायला मदत होईल. पण टू बी ऑनेस्ट या सगळ्याच्या मध्ये आम्हाला पण या आमच्या पाहुण्यांकडून बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतात, बऱ्याच गोष्टी प्रथम ऐकायला मिळतात. त्यामुळे बऱ्याच असं वाटतं की अरे हा हे तर आपण आधी पण आपल्याला आपच्या डोक्यात आलंच नव्हतं, बऱ्याच गोष्टी या पोस्ट फॅक्टो लक्षात येतात. पण ओके, इनफॅक्ट मला वाटतं आपण चौथ्या एपिसोडमध्ये आशिष दीक्षित बरोबर जेव्हा बोललो होतो तेव्हा पण शिक्षणाचा हा विषय आला होता, की त्याने त्याचा अनुभव सांगितला होता की जेव्हा 10वी 12वी आय थिंक 10वीच्या वेळेला करेल की ज्याच्यामध्ये तो बोर्डात आल्यानंतर जेव्हा बाकीच्या मुलांनी सांगितलं की मला अमुक अमुक व्हायचंय, तेव्हा तो म्हणले नाही मला पत्रकार व्हायचंय. आणि तेथे पण आपण एक सटली मला असं वाटलं होतं की हा म्हणजे शिक्षण पद्धती आणि आपले एक जी काही धोपट मार्ग असतो की हा तुमचा नम्रता आला तर इंजिनियर डॉक्टर बनायचंय, आणि तिथून पुढे पण त्याने घेतलेला तो वेगळ्या वर्णाची वाट, आणि त्यानंतर त्याचा सगळा पत्रकारितेचा प्रवास. मला वाटतं या सगळ्या हे सगळे जे काही पैलू आहेत ना, हे पैलू मला असं या आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने कळले. किंवा इनफॅक्ट आपण विनायक बरोबर बोललो होतो, विनायक पात्र बरोबर, इनफॅक्ट तो जर म्हणाला की त्याच्या स्वतःच्या पर्सनल जर्नी बद्दलच्या गप्पा कदाचित याच पहिल्या असतील, की ज्याच्यामध्ये तो त्याची त्याच्या शाळा कॉलेज म्हणा, तिथून त्याचा तो केप त्याचा जॉब, आणि तिथून बाहेर आल्यानंतर त्याने सुरू केलेलं हे युट्यूब चॅनल. मला वाटतं की या प्रत्येक उपक्रमाच्या मागचा जो माणूस आहे त्याच्या त्याची गोष्ट समजून घ्यायची आम्हाला पण संधी मिळाली या मेतकुटच्या निमित्ताने, त्यामुळे जरा अजून जरा जास्ती मजा आली असं मला वाटतंय.
म्हणजे माझा उद्देश हाच असतो की काहीतरी करणारी माणसं खूप दिसतात आपल्या आजूबाजूला, पण त्यांना ती ठिणकी कुठे पडली, ते त्यांचं ते घडत कसे गेले, कारण प्रत्येकाचा प्रवास खूप वेगळा असतो आणि माणूस आपल्या अनुभवातून कसा शिकत जातो हे पाहायला मिळतं. आणि हे करता करता तू जसं म्हणाला की खूप नवीन नवीन पैलू कळतात. आता पत्रकार 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 आपल्याला सगळ्यांना माहित असतं, पण जो पत्रकार दंगली खून दरोडे बॉम्बस्फोट अशा गोष्टी कव्हर करतो तर त्याच्या मनावर काय परिणाम होत असेल, दुसऱ्यांना बातमी पोहोचवता पोहोचवता स्वतःच मन कसं घट्ट ठेवायचं असतं हे आपण कधीच विचार फार केला नसेल, तर हे आशिष कडून शिकायला किंवा ऐकायला मिळालं.
ऍक्च्युली मला वाटतं हा पत्रकारां आता एकूणच माझा स्वतः माझा स्वतःच मत म्हटलं तर न्यूज किंवा बातम्या प्रसार माध्यमांच्याकडे थोडीफार पाठ वळवलेलाच माणूस असं वाटतं मला, की त्यात मजा नाही आहे, जरा जास्ती डिप्रेसिंग वाटतात गोष्टी, त्या आपण बघत नाही. किंवा पत्रकारितेला आपण सध्या नावं तर ठेवतच असतो की अरे हे काय म्हणजे आयदर हे लोक काहीतरी बायस्ड आहेत किंवा हे बरोबर रिपोर्टिंग करत नाहीत. पण या सगळ्याच्याही पलीकडे जाऊन जे लोक चांगले रिपोर्टिंग करतात, जे लोक तिथे त्या घटनास्थळी उपस्थित आहेत आणि या गोष्टी तिकडे बघून लिहितात आणि त्यांना परत दुसऱ्या दिवशी येऊन काम आपापल्या कामाला जायचं असतं, तर त्यांच्या या मानसिक आरोग्याबद्दलचा जो आपण पैलू बोललो आशिष बरोबर, मला तो खूप नवा होता माझ्यासाठी, की त्याचा विचार कधी आपण करत नाही की अरे हा ही पण जर माणसंच आहेत ना, म्हणजे त्यांना पण काहीतरी वाटत असेलच की आणि टू बी ऑनेस्ट, तुला सागर आठवत असेल आपल्या आपल्या चॅनलमध्ये किंवा आपण या या दोन्ही सीझनमध्ये जे काही एपिसोड असतात जास्ती प्रतिसाद मिळाला होता त्यातला एक एक भाग होता मानसिक आरोग्यवाला. आणि मला खंत मला अजूनही वाटते की आपण या दुसऱ्या सीझनमध्ये त्याविषयी कुठलाच एपिसोड नाही केला, मानसिक आरोग्य किंवा मेंटल हेल्थ किंवा सध्याच्या या या पैलूवरती. कदाचित सीझन 3 मध्ये आपण याच्या याला परत भेट देऊ की बिकॉज आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिलेव्हंट सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणा किंवा सध्या त्याला खूप वाचा पण फुटते. तर आणि आपल्या पण आपला जे काय श्रोतृवर्ग आपला जो आहे त्यांच्यामध्ये पण दॅट वन एपिसोड स्टील स्टँड आउट. तर पहिला सीझन मध्ये होता
अर्थात
काहीतरी तिथे आपण करू. मला असं वाटतं की अजून ज्या ज्या एपिसोड आपल्याला अजून जास्ती प्रतिसाद मिळाला असे दोन होते. एक होता अर्णिका बरोबर आपण जो भाषेबद्दल केला होता,
अरे तो भारी झाला एपिसोड.
तो तर जास्ती धमाल एपिसोड होता तो, कारण की तिथे सगळे ते उदाहरण दाखले वगैरे. आणि दुसरा होता जो प्रीती बरोबर आपण केला होता, प्रीती आणि राजेश बरोबर. मला वाटलं की ते पण दोन विषय जरा बरेच मजेशीर होते, भाषा आणि
जेवण
यात्रा
खाद्य. हा तर भाषेचं कसं आहे की म्हणजे भाषेचा अभिमान गर्व माज असणारे खूप लोक असतात, पण भाषेवर प्रेम करणारे लोक फार कमी सापडतात. तर अर्णिका त्यातली एक नक्की होती आणि तिने म्हणजे मराठी भाषेचंच नाही पण एकंदरीत भाषा या विषयाचं कसं प्रवास आहे. तिने ते हिब्रूचं हिब्रू भाषा मृतवत होती तिला पुन्हा कसं जिवंत केलं याची छान गोष्ट सांगितली होती. आणि त्याच्या मागे असं एक ठोस राजकीय विचार होता, विचारधारा होती तशी, म्हणूनच होऊ शकलं ते. आता म्हणजे एक उदाहरण आपलं घ्यायचं झालं, संस्कृत ही भाषा आपण रोजच्या संभाषणात वापरत नाही, आपल्याला फार अभिमान असतो संस्कृत मध्ये फार चांगले गोष्टी आहेत वगैरे म्हणून, आणि तो रास्ता आहे, पण ती भाषा आपण पुन्हा रोजच्या वापरात आणू शकतो का हे याचं उत्तर जे आहे तर ते जो पण तुम्हाला वरदहस्त नाहीये राज्य व्यवस्थेचा तो पण हे होणं अवघड आहे. आणि हा एक भाग होता. किंवा त्यासोबत म्हणजे खूप नवीन नवीन गोष्टी कळल्या, म्हणजे सफरचंद हा शब्द कसा आला मराठी भाषेत याचा काही आगाना पिछा. आपण ऍपल म्हणतो सेब म्हणतो पण सफरचंद कुठून आलं, तर ते अरेबिक भाषेतलं सफर जल, अरेबिक की पर्शियन, सफर जल ह्या शब्दातून आलं म्हणून कळालं. तर सफर जल हे वेगळंच फळ आहे पण तत्सम दिसतं म्हणून सफर जल झालं, सफरचंद झालं आपल्याकडे.
हे आय थिंक हा जरा माझ्यासाठी सगळा हा बोनस कंटेंट होता की फ्री मध्ये सगळ्या नव्या गोष्टी कळल्या ना, सफरजल म्हणा किंवा ती हिब्रू भाषेची गोष्ट म्हणा किंवा वेगवेगळ्या भाषांच्या मधले साधर्म्य म्हणा. आणि आपण जर प्रीती आणि राजेशच्या एपिसोड कडे जायचं म्हटलं तर तिकडे तर मला सुरुवातीलाच तिने सांगितलं होतं ते उसाच्या
रसाचं
म्हटलं. अरे हे कोल्हापूर मध्ये ऐकलंय मला माहितीच नाहीये, पण आय थिंक या सगळ्या हे सगळे बारकावे कळले. इनफॅक्ट त्याच्यानंतर मी प्रीती आणि राजेश त्यांचा चॅनल अजून जास्ती जवळून बघायला लागलो की त्यांच्याकडे काय काय नवीन नवीन त्यांचे काय काय उपक्रम सुरू आहेत किंवा काय काय नवीन काय बनतंय आज किचनमध्ये असं या हेतूने. मला वाटतं की आपल्या एकूण ऐकणाऱ्या पण लोकांच्या मध्ये काही असलं तरी आय थिंक हे खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये जरा जास्त इंटरेस्ट असतोच, त्यामुळे
हो नक्की. आणि हे कसं आहे की असे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, म्हणजे कुणाची तरी हाताची चव वेगळी असते, कुणाची नाही प्रत्येकाची हातची चव वेगळी असते, तर असं का असतं तेच पदार्थ तसेच कृती करून त्याच इन्ग्रेडियंट्स वापरून दोन व्यक्तींनी बनवलेला पदार्थ कसा वेगळा लागू शकतो, एक्झॅक्टली सेम का लागत नाही. तर त्याच्यामागे प्रत्येकाच्या हातात बॅक्टेरियाज वेगळे असतात हे उत्तर आहे. हे काहीतरी नवीन कळालं. ओके, सो दॅट वॉज न्यू थिंग. आणि आपल्या आपण मग त्या इतिहासकालीन पदार्थांबद्दल पण बोललो, म्हणजे लसणाची खीर. ओके, लसणाची खीर कोणी विचारत, जसं उसाचा रसाचं पिठलं असू शकतं किंवा कोरफडीचा मुरांबा होऊ शकतो, तशी लसणाची खीर पण होऊ शकते हे कोणी विचार न केलेल्या गोष्टी पण नवीन नवीन कळाल्या.
प्रीतीने सगळ्यात त्याचे ते तीन पुस्तकं म्हणते, तिने सांगितली होती ना ती नलपाक दर्पण भोजन कुतूहलम आणि आणि काय होतं रे कुठलं तिसरं पुस्तक
हो आणि सूपशास्त्र होतं बघा.
शास्त्र. हां तर मला तर ह्याचं तर खूपच कौतुक वाटलं की ते शोधून पुस्तकं मिळवणं इथं पण एक भाग आहेच पण त्यातल्या रेसिपी घेऊन त्या पण बनवल्या म्हणजे कमाल आहे खरंच. आणि तू तर आय थिंक मी तर ऐकले हे आय थिंक यु आर द फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे तुला त्याच्यामध्ये जाऊन.
राईट. नाही नाही हे जेवणाची आवड असणे काहीतरी नवीन पदार्थ करून पाहणे इतरांना खाऊ घालणे हे आपण मोरलेस करतो रे सगळे. मला प्रीती आणि राजेशचं काय आवडलं की ते तेवढंच मर्यादित नाही ठेवत ते त्यातनं एक पाऊल पुढे गेले आहेत म्हणजे त्यांनी त्यांची ही आवड सगळी जी आहे ती वेगवेगळ्या स्वरूपात लोकांसमोर मांडलेली आहे आणि ती मांडून त्यानिमित्ताने कुठली तरी एक सामाजिक संस्था त्याच्याशी बांधिलकी जोडून लोकांना त्याच्याबद्दल माहिती सांगून लोकांकडून त्या सामाजिक संस्थेसाठी निधी गोळा करणे हा एक उपक्रम त्याच्यात त्यांनी ऍड केला. म्हणजे नुसतं पैसे गोळा करणं एक गोष्ट झाली पण आपण काहीतरी स्वतः करतोय चारशे लोकांना 4,000 लोकांना बोलवतोय आणि त्यांना ह्या निमित्ताने काहीतरी एक नवीन संधी देतोय की तुम्ही समाजासाठी तुमचं जे देणं लागतं ते ह्या प्रकारे तुम्ही करू शकता. इथेही एक कोणीतरी पीडित आहे कोणीतरी मागासलेला आहे कोणीतरी काहीतरी धडपड करतोय त्याला तुम्ही साथ कशी देऊ शकता. सो तो विचार मला सगळ्यात जास्त आवडला.
करेक्ट. आय थिंक मला वाटतं की असंच एक लोकांच्या बद्दल इनफॅक्ट असा हा जो काय पब्लिक कनेक्ट काय म्हणायचं आता पण हा जो संपर्क जो आहे जनसंपर्क याच्याविषयीच बोलायचं झालं तर आपण विनायक रानडेच्या बद्दल त्यांच्याबरोबर जे आपण बोललो ते पण खूप इंटरेस्टिंग मला वाटतंय की इनफॅक्ट मी तर ग्रंथ तुमच्या दारीचं ओळख मला लंडनमध्ये जेव्हा हे अनलेस आय थिंक दॅट आय थिंक बिकॉज ऑफ यू ओनली की माहीत होती पण विनायकनी छान गोष्ट सांगितली त्यांच्या याच्यामध्ये. इनफॅक्ट मला आठवतं त्यांनी सांगितलं होतं की अरे मी आता माझी या सगळ्या या पुस्तकाच्या निमित्ताने इतक्या बऱ्याच इतक्या शहरांमध्ये इतक्या देशांमध्ये इतक्या ओळखी झालेल्या आहेत की मी कुठल्याही ठिकाणी गेलो तर मला राहायचे कधी वांदे होत नाहीत कारण की तिकडे इतक्या सगळ्या फॅमिलीज आहेत ग्रंथ तुमच्या दारीचे लाभार्थी म्हणू आपण आणि की जे त्या पुस्तकांच्या माध्यमातून विनायक बरोबर जोडले इनफॅक्ट विनायक रानडे यांच्या बरोबरच नाही पण बाकीच्या त्यांच्या पण बाजूचे बाकीचे आजूबाजूचे जे वाचक आहेत त्यांच्याशी पण जोडले गेलेले आहेत. मला ते पण मजा आली ऐकून एस्पेशली माझ्यासार मी ऑडिओ बुक वाला माणूस असलो तरीही मला असं वाटलं की हा हे मला ऑडिओ बुक मध्ये नाही करता येणार हे फक्त तुमच्या फिजिकल बुक मध्ये शक्य आहे.
बरोबर. हा तर त्यांनी म्हणजे काय छान गोष्ट केली की जे म्हणजे याच्यात डेटा अनालिसिस आला रे म्हणजे लायब्ररीमध्ये लाखो पुस्तकं असतात शेकडो हजारो डिपेंडिंग ऑन कुठली लायब्ररी तर ती लायब्ररीच्या पडताळावर ठेवलेली पुस्तकं असतात ते बघायला छान वाटतं पण ती खरोखर हातात घेऊन कोणी वाचतं का. तर याच्या मागे त्यांना जेव्हा कळालं की 2% लोक पण घेत नाही पुस्तकं किंवा 2% पुस्तकं सुद्धा लोकांकडे नसतात 98% ते पुस्तकं त्या पडताळावर पडलेली असतात कायम तर ती पुस्तक लोकांना त्या लायब्ररीपर्यंत जाणं कदाचित शक्य नसेल अवघड वाटत असेल जमत नसेल बोर होत असेल काही का असेना तर त्यांनी ती पुस्तकं लायब्ररीच्या वास्तूमधून बाहेर काढली एका पेटीत टाकली आणि त्या पेट्या घरघरात पोहोचवल्या. तर आज त्यांनी जवळपास लाखो पुस्तकं हजारो लोकांपर्यंत जवळजवळ 2.5 कोटी रुपयांची पोहोचवलेली आहेत आणि स्वतः एकही त्यात पैसा न कमवता आणि एवढंच नाही पदार्थाचा पैसा खर्च करून ते 6 लाख किलोमीटर फिरून लोकांच्या घरापर्यंत त्यांनी नेऊन दिलेले आहेत. तर हे थोडक्यातलं काम नाहीये. ओके. आणि
मला वाटतं भारत हे जराशी इनफॅक्ट कसं आहे त्याच्या मागे ते वेड पण आहे की अरे चला आम्ही आता म्हणून हे करूनच दाखवू आणि त्यांनी ती गोष्ट सांगितली त्यांनी ते कुठे म्हटलं ते पॉंडिचेरी नाही कुठे बरं त्यांनी ते पुस्तकं ते घेऊन गेले आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते तिथे त्यांना मराठी कम्युनिटी एक भेटली आणि मग त्यांनी त्याच्याबद्दल
बेळगावला
करेक्ट आणि त्याच्यामध्ये आय थिंक बेळगावचा उल्लेख आशिष दीक्षितने पण केला होता एका त्यांच्या त्या बातमीच्या कव्हरेज मध्ये की जिथे तिथल्या
हा
पत्रकारांचं त्यांनी रिपोर्टिंग केलं. पण हा तिथे आय थिंक विनायकच्या ह्यांच्यामध्ये पण आला होता असा रेफरन्स की ज्याच्यामध्ये त्यांनी की त्या त्या ते म्हटले की याच्यामध्ये आईचं हृदय पाहिजे की तुमचे तुम्ही जिथे पुस्तकं देताय तिथे वाचक आहेत का, ते त्याची काळजी घेतील का, आणि काय होईल कदाचित समजा पुस्तक हरवलं चोरीला गेलं किंवा एका ठिकाणी त्यांची पेटी चोरीला गेली आणि मग काय झालं. मला वाटतं की इंटरेस्टिंग स्टोरी होत आहे या सगळ्या. इनफॅक्ट तर मला विनायकने सांगितलं की मला तर आवडतं की ज्या वेळेस पुस्तकं चोरीला जातात तेव्हा
वाचून कोणातरी भलं होईल म्हणून.
आणि परत यू गेट टू हॅव अ न्यू बुक ऑल्सो नाऊ इन द.
आणि हे विनायक रानडे ना ते इन्फेक्शियस पर्सनॅलिटी आहे. ओके, तर त्यांचं त्यांच्याशी तू 5 मिनिट जरी बोलला ना तर ते तुला पुस्तकांचं महत्व आणि त्यामागची त्यांची जी पॅशन आहे ते त्याच्याबद्दल इतकं छान समजून सांगतात. तुला पटतं की पुस्तकं वाचली पाहिजेत आणि ती आपण हातात कशी येतील त्याच्यासाठी पुरेसा प्रयत्न कदाचित करत नसतो तर करायला लागेल.
मला वाटतं की सध्याच्या एकूणच आता मी मैत्रीकडे बघतो ना तर त्याला आवडतं लायब्ररीमध्ये जाऊन नवीन पुस्तकं घ्यायला आणि वाचायला. मला माझ्या ग्रोईंग एज मध्ये असं कधी इनफॅक्ट माझ्या तर घरासमोर लायब्ररी होती आणि खूप खूप आणि खूप चांगली खूप चांगली प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध लायब्ररी होती तिथे. तरी कधी मला असं वाटलं नाही माझ्या घरामध्ये तर बरेच लोक जाऊन तिकडून पुस्तकं आणायची वाचायचे. माझ्या बाबा वाचतात माझ्या घरामध्ये बरेच सारी हे जरी वाचन संस्कृती जरी असली तरी फॉर सम रिझन कधी हे झालं नाही. पण त्यामुळे मला हा जो काही विनायकने जो प्रश्न सांगितला की अरे लोक वाचनालयात जाऊन वाचत नाही तर मला वाटलं की हा आय एम पार्ट ऑफ दॅट प्रॉब्लेम. पण त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रॉब्लेम करून त्यांनी हे जे काही ग्रंथ तुमच्या दारीचे हे जे काही सुरू केलं ते वॉज अ होल न्यू डिफरंट लेवल.
राईट. नाही आणि मला अजून एक काय आवडलं की आता म्हणजे हॅपी बर्थडे मेसेज. ओके, कोणा आपण इतक्या ग्रुप्समध्ये असतो कोणातरी वाढदिवस असतो सगळेजण हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मेसेजेस पाऊस पडत असतो. पण ह्या विनायक रानड्यांनी त्या हॅपी बर्थडे मेसेजचा उपयोग करून त्यांची त्यांची पूर्ण संकल्पना तयार केली की ज्याचा वाढदिवस असेल त्या निमित्ताने त्यांनी देणगी द्यावी आणि त्या पुस्तकं त्यातनं विकत घ्यावी आणि ती कोणाला तरी गिफ्ट द्यावी. तर मी फार म्हणजे जर जर असे बर्थडे मेसेजेस खूप असेल आपल्या जवळचे व्यक्ती असेल तर आपण विश करतो. पण कधी कधी अशा ग्रुप्समध्ये असतो तो माणूस आपल्याला माहिती नसतो पण लोक लाजे खातर आपण पण त्यांना विश करतो. तर हो खरंच आहे ना. म्हणजे असंही होतं की कधी कधी ते कुठतरी कोणीतरी ऐकत होतं की सगळ्यांनी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे सगळ्यांनी केलं नंतर कळालं की ज्याला विश केलं तो
ग्रुपमध्ये
नव्हता. तर ह्या बर्थडे मेसेजेसचा इतका सकारात्मक उपयोग मी आजपर्यंत नाही पाहिला. ओके, आणि विनायक रानड्यांचं म्हणजे त्यांनी माणसं इतकी जोडलेली आहेत हजारोंनी माणसं जोडलेली आहेत आणि त्या ह्या निमित्ताने जोडून मग ते ती चळवळ त्यांनी पुढे नेली आहे. सो ग्रंथ तुमच्या दारी ही फक्त नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या एका ग्रंथालयाच्या वास्तूमध्ये न राहता जगभरात घराघरात पोहोचलेली आहे. सो त्याच्यामुळे त्यांचं खास कौतुक.
आपण या सगळ्यानंतर आपण दोन असे वेगळे एपिसोड केले जरा असे की ज्यामध्ये मला परत आपल्या सीझन 1 ची आठवण आली की आपण जसे आपण ते करत होतो ते एका याच्यामध्ये आपण एक जनरल आय थिंक पुणे मीच बोलत होतो तेव्हा आपण हे बरेच सारे पराग पण होता तेव्हा की आपण शाळा कॉलेजमध्ये आपण जे शिकतो आणि तिथे काय काय शिकतो त्याच्यानंतर पुढे जाऊन त्यातल्या कुठल्या गोष्टी वापरतो कुठल्या गोष्टी वापरत नाही आणि मग नवीन नवीन शोध लागतात किंवा त्याच्यापैकी मग आपल्याकडचे शोध लागले का नाही लागले. इनफॅक्ट तो मला असं वाटत होतं तो विषय खूप मोठा होता आपण बऱ्याच विषयांना हात घातला त्यावेळेस आणि त्याचा पण मला पार्ट 2 करायची खूप इच्छा आहे की ज्यामध्ये पराग आणि मी आय रिमेंबर आम्ही बोलत होतो की आपल्याकडे असे शोध का लागत नाही पण नंतर असं आपण किंवा भारत पेचं आपण त्यात उदाहरण दिलं होतं त्यानंतर भारत पे अशा वेगवेगळ्या जरा विचित्र कारणाने न्यूजमध्ये आलं. पण मला असं त्याच्यात जाणवलं खूप सारे की बऱ्याच गोष्टी होत असतात आपल्या आजूबाजूला वेगळ्या वेगळ्या देशांच्या मध्ये वेगळे वेगळे लोक त्या तिथल्या परिस्थितीशी निगडीत नवीन शोध किंवा नवीन प्रकारे काय काय गोष्टी करत असतात की ज्यानंतर बाकीच्या देशांमध्ये प्रचलित होतात. पण आय थिंक मला असं वाटतं की तो एक एपिसोड मला असं अजूनही आता वाटतं की त्याचा एक पार्ट 2 यायला हवा की ज्यामध्ये आपण हे शोध इन्व्हेन्शन आणि याच्याबद्दल बोललो होतो.
हा तर म्हणजे गरज ही शोधाची जननी नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन जे म्हणतात त्यातला प्रकार होतो. पण भारतात ज्या गोष्टी आहेत ते खूप बरेच छान छान आहेत पण ते लोकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणाऱ्या जास्ती आहेत. जुगाडू म्हणू शकतो आपण त्या टाईपच्या बऱ्याच असतात आणि छान असतात बरं का. पण भारताने असे प्रॉडक्ट्स बनवायला लक्ष दिलं पाहिजे जे जगभर वापरले जातील. म्हणजे आज तुम्ही मोबाईल फोन घेताय तर तो तुम्ही आयफोन घेतला तर डिझाईन इन कॅलिफोर्निया मॅन्युफॅक्चर्ड इन चायना असा असतो. सो डिझाईन इन इंडिया मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया यूज बाय द होल वर्ल्ड असं पण
अरे
कुठले प्रॉडक्ट असू शकतात.
पण हाच त्याचा मुद्दा होता की गरज ही शोधाची जननी आहे जे आहे ना त्याच वाक्य. आय थिंक दॅट्स अ गुड टायटल. आय थिंक मे बी आपण याच टायटलने आपण सीझन 3 मध्ये एखादा एपिसोड करू. पण आमची आपली चर्चा याच विषयी झाली होती की गरजच असायला पाहिजे असं नाही आहे की ज्याच्या मागे आपले शोध लागले. आपण त्या एपिसोडमध्ये बोललो होतो की अरे म्हणजे हे व्हॉट्सअप वगैरे ज्यांनी काढलं किंवा ज्यांनी फेसबुक काढलं ते
गरज होती
म्हणून काढलं नाही. माणूस बसला होता त्याच्या त्याला ऍक्सेस होता टेक्नॉलॉजीचा आणि त्यांनी काहीतरी बनवलं त्यामध्ये. इट पिकअप लेटर ऑन इज अ डिफरंट स्टोरी. किंवा आपण आम्ही तेव्हा मला आठवते पराग आणि मी याच्याविषयी बोलत होतो ते त्यावेळेस की शाळा कॉलेजमध्ये जेव्हा आपण प्रोग्राम जेव्हा आपण फायनल इयर प्रोजेक्ट करतो तेव्हा आपण काहीतरी शोध लावायचे म्हणून करत नाही. आपण काही लोक असे असतात की ज्यांना असे एकदम क्रांतिकारी प्रोजेक्ट करायचे असतात. काही लोक असतात की मला या 4 गोष्टी येतात ह्याच्यामध्ये मी काय बनवू शकतो म्हणजे आय जस्ट क्रॉस दिस स्टेप अँड गो फॉरवर्ड. मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी अशाच धर्तीवरती बनत असतात की हा म्हणजे मला C++ येते मला जावा येते मला हे डेटाबेसेस येते मग ह्याच्यामध्ये मी काय करू शकतो अमुक अमुक करू शकतो. सो लेट मी जस्ट सिम्प्लिफाय दॅट. त्याची कुणाला गरज असते अशी काय दरवेळेस असते
किंवा गरज. आता स्मार्टफोन नव्हता कोणाचं काय आडलं होतं का तेव्हा नाही तर ती ते बनवलं कोणतरी आणि गरज आहे तुम्हाला असं त्यांनी पटवून दिलं आणि लोक मग घ्यायला लागले.
काही गोष्टी फॅशनेबल होतात म्हणून पण आपण पिकअप करतो. कुणाला काही टच स्क्रीनचं काय पडलं होतं का बट देन इट इज कन्व्हिनियंट इट्स नॉट बॅड थिंग. तो इट जस्ट मला असं वाटतं काही गोष्टी खरंच बनतात की ज्या गरज आहे म्हणून बनतात आणि देन त्या तशा तशा पुढे वाढतात फोपावतात. बऱ्याच गोष्टी बिना गरजेच्या पण बनतात कारण की जस्ट ते करणं सोपं असेल कदाचित म्हणून. मी ते अंडरमाईन करत नाही आहे आणि हा कदाचित जास्ती चर्चेचा मुद्दा आहे आणि या अशाच नोटवरती आपण तो एपिसोड तिथे नेऊन सोडला होता की अरे हा ह्याच्यावरती जरा और काहीतरी पण करू. आय एम शुअर जर आत्ता जर पराग असता तर त्याचं ह्याच्याविषयी काहीतरी अजून जरा वेगळं मत असतंच नक्की. सम ऑफ द आय थिंक तो वन ऑफ द फ्यू टॉपिक्स की जिथे वी ऑल ऑफ अस हॅड सम डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यू.
राईट. तर आपण मग असंच आपल्या आपल्या गप्पा मारता मारता आपण पैसा 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 किती महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे काय होतं लोक किती लालचावली जातात स्कॅम होतात फ्रॉड होतात त्याच्यावर एक आपण एपिसोड केला होता. आय थिंक तू काहीतरी युट्यूबवर व्हिडिओ बघत होता की कसं एका हॅकरनी एथिकल हॅकरनी जे ऍक्च्युली असे कॉल सेंटर्स आहेत जे लोकांना फसवण्याचं काम करतात खोटे नाटे एक मेसेजेस पाठवून तर त्यांचा पर्दाफाश केला होता. तर त्यातनं चालू झालं. पण आपण मग ते असे बरेच जे जे फ्रॉड्स होतात स्कॅम्स होतात त्याच्याबद्दल आपण बोललो होतो. तर म्हणजे ते तिथनं आपण सुरू केलं. पुढचा एपिसोड पण आपण मग पर्सनल फायनान्सवर आलो की बापरे आपण कमवतो आपण खर्च करतो आपण साठवतो आपण गुंतवतो पण आपल्याला कळतं का त्यातलं काही कसं करतो काय करतो. तर म्हणजे आपापली डोकी खाजून पाहिली आपण त्याबद्दल बोललो पण निष्कर्ष असा निघाला की आपल्याला काही फार कळत नाही. आपल्याला किती जरी वाटलं तरी थोडीफार माहिती असते पण आपण कुठल्या तरी तज्ज्ञ मंडळीशी बोललं पाहिजे. त्याच्यामुळं आपला जो या सीझनचा शेवटचा एपिसोड झाला 10वा तिथे आपण शैलेश कदरे आणि रुजुता बापटकाने यांच्याशी आपण बोललो. तर त्यांनी इतके छान गोष्टी सांगितल्या वेगळ्या वेगळ्या की म्हणजे तुम्ही आपण सुरुवात केली की ठीक आहे तुम्हाला म्हणजे शैलेश कदरेंचा प्रवास कसा होता की त्यांनी नॉर्मल जॉब करणारा माणूस पण एकदा ठरवलं की नाही मला हे आता झुगारून द्यायचं मला माझं पॅशन फॉलो करायचं त्यातच मला करिअर करायचं. अरे पण हिंमत कशी आणता तुम्ही जेव्हा तुम्हाला तुमची महिन्याची बिल भरायची असतात जेव्हा तुमच्या मुलांच्या शाळेच्या फिया भरायच्या असतात. तर जर तुम्हाला अशी उडी घ्या वाटली तर त्याच्यासाठी थोडं आधी नियोजन कसं केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला जर पॅशन फॉलो करायची झाली, उद्या चालून फोटोग्राफर बनायचं, तुम्हाला तुम्हाला भटकंती करायची, स्वतःचे युट्यूब चॅनल काढायचं, ठीक आहे करा सगळ्या चांगल्या गोष्टी, पण आधी नियोजन करा, एकदम उडी टाकू नका, नाही ते कटंगळ्या खातात. तर ते तिथनं चालू झालं.
मला वाटतं की ही ही जरा वेगळा वेगळी आपण आपण प्लॅन नव्हतं केलं, पण मला असं एक इंटरेस्टिंग ही जर्नी होती की आपण सुरुवातीला फ्रॉड आणि फसवणूक याविषयी बोललो. आणि टू बी ऑनेस्ट, तो जो मी एपिसोड तेव्हा सांगितला होता ना की ज्या त्या हॅकरने ट्रेस करून त्या अशी जी काही कॉल सेंटर जी भारतामध्ये चालू आहेत की जी लोक फ्रॉड फोन करून अमेरिका आणि इंग्लंड मधल्या वयस्कर लोकांची पेन्शन लुटतात, तर आणि आणि काही हॅकर या लोकांचे कॉल सेंटर हॅक करतात उलटे, त्यांचे फोटो आणि त्यांचे जॉग्राफिक लोकेशन आधार कार्डचे फोटो वगैरे ते युट्यूबवरती प्रदर्शित करतात. तर मी त्यातल्या काही लोकांना लिहिलं पण बरं का, आणि त्यांना म्हटलं अरे तुम्ही तिथल्या त्या पोलीस कमिशनरला का नाही सांगत, तो इट जस्ट स्टॉप्स वन्स फॉर ऑल. पण दुर्दैवान असं काय त्याला काय परत रिस्पॉन्स आला नाही. आपण त्या एपिसोड मध्ये पण बोललो होतो सागर,
कारण ते मी तुला सांगितलं ना ते
इंटरनॅशनल त्याच्यामध्ये, सो मे बी हे लोक इंटरेस्टेड नाही आहेत त्याच्यामध्ये. आय थिंक त्या लोकांना पण आपली आपली किक येते या लोकांचे कॉल सेंटर हॅक करून. आणि बऱ्याच असे केसेस त्यामध्ये आहेत की त्यांनी हॅक केलं, यांनी परत उभं केलं, यांनी परत हॅक केलं, तर त्यांचा तो एक उंदीर मांजराचा खेळ त्यांचा आहे सुरू. त्याच्यामध्ये पोलिसांना आणावं असं त्यातल्या दोन्ही पार्टीने वाटत नाही फॉर सम रिझन, आणि दॅट इज स्टील ऑन. आणि तिथून सुरुवात करून आपण म्हणजे पैशाच्या फ्रॉड पासून पैशाच्या नियोजनापर्यंत गेलो, तर अनप्लॅन्ड होतं हे. पण मला वाटतं की नाऊ व्हेन आय लुक बॅक आय थिंक इट्स अ गुड गुड स्टोरी लाईन ऑल्सो, की नंतर आपण आय थिंक मला मागच्या ह्याच्यामध्ये एपिसोडमध्ये बरेच सारे चांगल्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये आणता आल्या, सांगता आल्या, बोलता आल्या की कुठून पैसा पैशाचं नियोजन कसं करायचं. आणि आज सकाळीच आपण बोलत होतो की आता रिटायर असं काय केलं की आपल्याला लवकर रिटायर होता येईल, व्हॉट ऑल थिंग्स नीड टू बी इन प्लेस.
इव्हन लवकर जरी व्हायचं नसेल तरी तुम्ही तुमचं व्यवस्थित करिअर करा, सगळ्या तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा, पण एक दिवस रिटायर व्हायचंय. आणि जुन्या जमान्यात बऱ्याच लोकांना सरकारी पेन्शन, जे सरकारी नोकरीत असायचे त्यांना पेन्शन मिळायची, आता ते पेन्शनचा जमाना गेला, तर तुमच्याजवळ पुरेशी शिल्लक नसेल तर तुमच्या रिटायरमेंटमध्ये तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन कसं असायला पाहिजे, म्हणजे अर्थात तुमची मुलं बाळं असतील, ते तुमची काळजी घेत असतील, सगळं छान असेल, व्हेरी गुड, तरी पण आपलं आर्थिक स्वावलंबन असावं, हवा तसा हवा तिथे हवा तेव्हा पैसा खर्च करता यावा, यासाठी स्वतः साठवणं तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी प्लॅनिंग खूप आधीपासून करायला पाहिजे, म्हणजे अगदी नोकरीच्या किंवा तुम्ही कमाई चालू केल्याच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला हा विचार डोक्यात असला पाहिजे.
पण ते होतं असं ना की, आणि आपण बोललो होतो त्याविषयी शैलेश आणि रुजुता बरोबर, की तेव्हा थोडीच जाण असते आपल्याला त्याची, की तेव्हा तर आपल्याकडच्या प्रायोरिटीजच वेगळ्या असतात, की तेव्हा तर म्हणजे हे काय आहे ना, हे दिस इज लाईक टेकन केअर ऑफ, याच्यामध्ये मी अजून कशा वेळ घालू. पण मला असं वाटतं की सीझन एक आणि आपला आपलं हे पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामधले वेगवेगळे भाग पाहता, पुढच्या मध्ये ज्याचा अजून थोडा और चलेगा वाले ज्या मूडवरती येऊन थांबलेले विषय आहेत, त्यापैकी हा पैसे हा पण एक विषय, आपण तसं म्हटले तर त्याच्यावर दोन तीन विषय, दोन तीन एपिसोड झाले आपले. मला वाटतं हे एकूणच अर्थ नियोजन हा मला त्याच्यावरती अजून काहीतरी बोलायला, अजून शिकायला, अजून गप्पा मारायला, अजून वेगवेगळ्या लोकांना आणायला आवडेल. असाच मानसिक आरोग्य हा पण विषय आपला राहिलेला आहे, आपल्याला इनफॅक्ट त्याच्यावरती खूप सारे प्रतिक्रिया आणि खूप सारे लोकांनी तो वाखाणला पण होता, आपल्याला तो एक ते एक राहिलेला आहे. मला वाटतं की त्याच्यावरती पण आपल्याला अजून काहीतरी करायला आवडेल, म्हणजे त्याच्यावरती काहीतरी बोलायला करायला आवडेल. आणि तिसरी गोष्ट मला अशी वाटते की जे मला प्रीतीच्या एपिसोड नंतर कळलं किंवा शैलेश रुजुतांच्या एपिसोड नंतर किंवा आपल्या आपल्या एकूण सगळ्याच ह्याच्यामध्ये, की आपल्या आजूबाजूला असे बरेच छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला बरेच छोट्या मोठ्या गोष्टी करणारे बरेच लोक असतात की ज्यांचे आपल्याला ऍक्च्युली त्यांच्याबद्दल फारसं माहित नसतं. मला असं आवडेल पुढच्या सीझनमध्ये अशा आपल्या आजूबाजूचे अजून असेच लोक अजून शोधायला आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारायला आणि ते काय करतायत हे जाणून घ्यायला. बी समथिंग फॉरवर्ड टू असं सध्या तरी मनात आहे.
आणि त्याच अनुषंगाने मग आपला जो श्रोतृवर्ग आहे त्यांना असं विनंती करतो की तुमच्या माहितीत जर असे कोणी असतील जे हटके काम करतात, काहीतरी छान करतात आणि ज्यांच्या बद्दल आपल्या सगळ्यांना ऐकायला पाहायला माहित करून घ्यायला आवडेल तर नक्की आम्हाला कळवा. ऍट मेथकूट पॉडकास्ट या नावाने आमचं हँडल आहे, यत्र तत्र सर्वत्र आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे वगैरे वगैरे, तर तुम्हाला लिंक सापडेल, तुम्ही हुशार लोक आहात.
सध्या आपला सगळा आणि हे सगळे आपल्या सध्याचे आपले हे लोक ऐकतात बघतात हा जरी गोष्ट असली तरी आपलं तरीही आपलं सर्कल इतकं सीमित आहे, त्यामुळे आय एम शुअर हे कोणी ऐकत असतील तर त्यांना बाय अँड लार्ज आपण कोण आहे त्यांना माहिती असेल, त्यामुळे दे विल नो वेअर टू रीच आउट टू रीच आउट. पण हे करायला आवडेल खरंच. आय थिंक पुढच्या सीझन मध्ये काय करायचा विचार सुरू आहे की कसं काय कुठे कधी आणि हे सगळे विषय तर आहेतच. अजून काय, अजून कशाविषयी बोलू, पैशाच्या विषयी बोलू, मानसिक आरोग्याविषयी बोलू, खाण्यापिण्याविषयी बोलू, पुस्तकांच्या विषयी बोलू, एज्युकेशन वरती बोलू, किंवा अजूनच काहीतरी रशिया आणि युक्रेन बद्दल बोलू, वी डोंट नो, पण काहीतरी करू तरी नक्कीच.
असं म्हणजे एक आपण जे आता पण मागचे दोन सिरीज केलेले आहेत म्हणजे जवळजवळ 20 भाग झाले, एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की हे सगळे विषय कालातीत आहेत, म्हणजे अगदी टॉपिकल आत्ता युक्रेनचं युद्ध घडलं तर युक्रेन बद्दल चर्चा करा असं नाही आहेत आपले हे सगळे विषय. अर्थनियोजन घे, फ्रॉड घे, पुस्तकाचं वाचनाबद्दल घे, जर्नलिझम वर घे, भाषेबद्दल घे, सगळे विषय आपले जे आहेत तर ते कुठल्याही काळात ते चपखल बसणारे आहेत. हा संदर्भ किंवा त्याचे परिणाम परिमाण सगळ्या गोष्टी थोड्याफार बदलत राहतील पण हे विषय निरंतर राहणार आहे आणि अशा विषयांवर मला बोलायला जास्त आवडेल.
तर एवढे बोलून आम्ही आमचे 4 शब्द संपवतो, ज्यानंतर आम्ही पराकडून पण 4 गोष्टी बदलून घेऊ, ते पण तुम्हाला ऐकूच येते. पण सध्या मेटकूटचं सत्र पहिलं सत्र दुसरं हे दोन्ही झालेले आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषय पण चाळलेले आहेत. तर एवढ्याच याच्यामध्ये आता या सत्र दुसरे या दुसऱ्या सत्राचीही सांगता असं म्हणायला हरकत नाही.
त्याच्यामध्ये आणि ही जी उजळणी केली, ही सगळी जी उजळणी केली त्याचं कारण हे की ज्यांचं ऐकायचे राहिले असतील आमचे पूर्वीचे एपिसोड ते नक्की ऐका. जसं मी म्हटलंय कालातीत आहेत, मी उद्या ऐकले, परवा ऐकले, पुढच्या महिन्यात ऐकले तरी चालतील, पण आम्हाला अशी आशा आहे की तुम्हाला यातनं काहीतरी नवीन समजेल, नवीन कळेल, आणि नाही कळालं आम्हाला तसंही कळवा की तुम्हाला ऑलरेडी माहित होत्या त्या गोष्टी तुम्हाला पुन्हा का सांगितल्या, पण मी चॅलेंज करतो तुम्हाला, तुम्हाला काहीतरी नवीन सापडेल, सो नक्की जाऊन ऐका.
येस, आणि आय थिंक एवढं म्हणून आपण आजच्या या भागाची सांगत आहोत, हीच आपल्या सीझन 2 पण सांगता आहे. जसं आपण सीझन 1 नंतर केलं तसंच आता सीझन 2 नंतर पण थोडासा एक छोटासा ब्रेक घेऊ,
थोडी विश्रांती घेऊ
आणि
विश्राम घेऊ, विश्रांती नाही
थोडासा विश्राम आणि मग परत येऊ लवकरच, आणि मग परत नवागडे नवं राज्य आहेच आपल्याकडे. तर एवढे बोलून आम्ही आमचे 4 शब्द संपवतो आणि आता पराग काय म्हणतोय ते ऐकूया आणि त्यानंतर परत भेटूच.
नमस्कार मंडळी, मेथकूटचा सीझन 2 संपत आला आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही जरा मागे वळून बघतोय. सीझन 2 खूप मजा आली, जसं ठरवलं होतं तसे बऱ्याचशा आम्ही खूप साऱ्या इंटरेस्टिंग लोकांसोबत गप्पा मारल्या, खूप गप्पा मारल्या. खरं तर अजूनही बऱ्याच गोष्टी राहिल्या असं आम्हाला प्रत्येक एपिसोडच्या शेवटी वाटत होतं की अजूनही आपण बोललं पाहिजे होतं, अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण शिकू शकलो असतो. पण ओव्हरऑल खूप खूप मजा आली. या सगळ्या गप्पांमध्ये एक मात्र बाब खूप प्रकर्षाने अधोरेखित झाली. आय थिंक प्रीतीच्या एपिसोडमध्ये आम्ही बोलत असताना तेव्हाही बाब फारच अगदी क्लिअरली अशी हायलाईट झाली की हे सगळे लोक आपापलं पॅशन फॉलो करतायत. कोणी जसं प्रीती भारतीय पदार्थ लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते, विनायक आहेत जे पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतायत, कोणी फायनान्शियल प्लॅनिंगचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतायत, हे सगळे आपापलं पॅशन फॉलो करतायत. पण ह्यांचा सगळ्यांनाच ज्याच्यासाठी जेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचतं आणि लोकांचा रिस्पॉन्स मिळतो, लोकं जेव्हा त्यांच्याशी जोडले जातात तेव्हा त्यांना खूपच समाधान मिळतं, किंवा तो एक खूपच हायलाईट असतो त्यांच्या त्या ॲक्टिव्हिटीजचा, हे खूपच प्रकर्षाने जाणवलं. आणि हीच ही एक ही एक थीम होती जी पूर्ण मला वाटतं सीझन 2 मध्ये राहिली. आणि जेव्हा आम्ही विचार केला की खरं तर मेतकूट सुरू करण्यामागचा आमचा पण उद्देश हाच होता, मला वाटतं 2 गोष्टी होत्या मेतकूटच्या मागे. एक आम्ही आम्हाला जे नवीन गोष्टी आम्ही ऐकतो किंवा आम्हाला ऐकायला आवडतील अशा असतात त्या आम्ही शेअर करतो, लोकांना सांगतो, नवीन आयडिया नवीन पर्स्पेक्टिव हे लोकांपर्यंत पोचावे हे असतं. आणि दुसरं म्हणजे आपल्यासारखे जे समविचारी लोक आहेत त्यांच्यापर्यंत पण पोचता यावं, त्यांच्याशी पण कनेक्ट होता यावं, हा पण एक मेतकूटच्या मागचा उद्देश होता. आणि या सीझन 2 मध्ये जे आम्ही लोकांशी बोललो, त्यांनी कसं त्यांचं पॅशन फॉलो केलं आणि त्यातून ते कसे लोकांशी जोडल्या जात आहेत आणि काहीतरी बदल घडवत आहेत हे बघून आम्हाला पण खूप समाधान वाटलं. आणि असं वाटलं की चला आपली पण आपण सुरुवात केलेली आहे, आपण बरोबर दिशेला चाललेलो आहे आणि एक एक पाऊल आपण पुढे टाकत जाऊ. तर आता सीझन 2 तर आम्ही संपवतो आहे पण नक्कीच आम्ही आता सीझन 3 साठी नवीन काहीतरी अजून घेऊन परत येऊ. आणि होपफुली अजून यावर्षी डेफिनेटली खूप आपले लोक जोडल्या गेले आपल्यासोबत सीझन 1 आणि सीझन 2 नंतर. आणि सीझन 3 मध्ये अजून काहीतरी नवीन जसं आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा होपफुली अजून लोकांशी आपल्याला जोडता येईल आणि मेतकूट परिवार असा वाढत जाईल अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत बाय बाय.
तर हा होता आजचा भाग. आशा करतो की तुम्हाला सर्वांना आवडला असेल. आमच्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा यामधून काही नवीन मुद्दे, काही जुन्या मुद्द्यांच्या नव्या बाजू, नवीन माहिती काढावी असेल. तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच. त्यासाठी @मेतकूट पॉडकास्टवर तुम्ही आम्हाला लिहू शकता, कॉमेंट करू शकता किंवा थेट आम्हाला सांगू शकता. आणि हो, मेतकूट पॉडकास्टच्या चॅनलला स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट किंवा यूट्यूब यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याला मदत होईल. पुढच्या वेळी नवा भाग नवा विषय घेऊन आम्ही लवकरच प्रकट होऊ. तोपर्यंत काळजी घेणे, जीवा जपणे, कळावे, लोभ असावा. आलोच.